नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय आयज आपलो 39वो घटक राज्य दीस मनयता. गोंय घटक राज्य दिसा निमतान गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक परबीं दिल्या. आमच्या सोबीत गोंय राज्याच्या इतिहासीक 39व्या घटक राज्य दिसाच्या निमतान हांव गोंयकारांक परबीं दिता अशें आपल्या संदेशांत मुखेलमंत्र्यांनी म्हळां. 30 मे 1987 दिसा गोंयाक घटक राज्याचो दर्जो मेळ्ळ्या उपरांत लोकांचे बऱ्याच काळा सावन आशिल्ले सपन खऱ्या अर्थान लोकशाय पद्दतीन वेवस्थीत पुराय जाले. घटक राज्याक लागून गोंयाक एक वेगळें व्यक्तिमत्व मेळ्ळें. गोंयच्या फुडारी स्वातंत्र्य झुजाऱ्यांनी आनी गोंयच्या लोकांनी राज्याचो दर्जो गोंयाक मेळचो हे खातीर खूब यत्न केले. ह्या दिसा गोंयच्या स्वातंत्र्याच्या संघर्षांत लोकांनी केल्ल्या त्यागाचो आमी उगडास करतात आनी मान दितात अशें तांणी म्हळें. गोंय राज्यान उदरगतीच्या वेगवेगळ्या मळार तोखणायेची प्रगती केल्या. गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर सरकारान जायते उपक्रम सुरू केल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशांत म्हळें. 39व्या गोंय घटक राज्य दिसाचो राज्य पावण्यावयलो कार्यक्रम 30 मेक सकाळी 11 वरांचेर पणजेच्या कला अकादमीच्या दिनार मंगेशकर कला मंदिरात जातलो. ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, प्रोटोकॉल राज्यमंत्री माविन गुदिन्हो, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव एस अर्चना अवस्थी आनी हेर मनीस हाजीर आसतले. ह्या निमतान राज्याचे आर्थीक उदरगती खातीर आनी गोंयची अस्मिताय तिगोवन दवरपा खातीर वावर केल्ल्या गोंयच्या नामनेच्या व्यक्तींचो भोवमान जातलो. केंद्र सरकाराच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट स्कीम वरवीं गोंयात पर्यटनाच्या सुमार 400 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांक सध्या मंजुरी मेळ्ळ्या अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. परवरी टाउन स्क्वेअर आणि फर्मागुडेर छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियम हे दोन्ही प्रकल्प या योजनेवरवीच जातले अशी माहिती मंत्री खंवटे हांणी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रिमंडळाच्या बसकेत मंजुरी मेळिल्ल्या प्रकल्पांपैकी परवरीत 120 कोटी रुपया, परवरी टाउन स्क्वेअर प्रकल्प तसेच परवरी क्रिकाच्या कामा खातीर 22 कोटी रुपया आणि फर्मागुडी 64 कोटी रुपयाचो छत्रपती शिवाजी महाराजांचो डिजिटल म्युझियम बांधपाच्या प्रकल्पांचो हातून आसपाव आसा.
स्टेट फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट स्कीम जेव्हा सेंट्रल सरकारा कडल्यान मेळी त्यांना आम्ही दोन प्रोजेक्ट त्यांच्याकडे पुढे वेले. एक टाउन स्क्वेअर जो तुम्ही आता पहिला आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे डिजिटल म्युझियम. टाउन स्क्वेअर सारखा प्रोजेक्ट येतो जो इन्फ्रास्ट्रक्चर गोयात गरज आशिल्लो. द होल प्लेस इज अबाउट 11,000 स्क्वेअर मीटर्स अप्रॉक्सिमेटली आणि टोटल प्रोजेक्ट कॉस्ट विल बी अबाउट 120.97 क्रोर्स विच इन्क्लूड्स अबाउट 18% ऑफ जीएसटी. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे फंडिंग मिळा 90.74 क्रोर्स आणि स्टेट गव्हर्नमेंट शेअर विल बी रफली अबाउट 35.32. वॉट टाउन स्क्वेअर प्रोजेक्ट या दिसांनी इनॉग्रेट जायना फॉर इमिजिएटली काम सुरू जातले. जवळजवळ मार्च 26 पहिली वी आर ट्राईंग टू कम्प्लीट दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट अँड हँड इट ओव्हर टू द स्टेट ऑफ गोवा विच कॅन बी यूज थरली वेन वी आर टॉकिंग अबाउट रिजनरेटिव्ह टुरिझम, वेन वी आर टॉकिंग अबाउट सस्टेनेबिलिटी. अ सस्टेनेबल प्रोजेक्ट टेकिंग केअर ऑफ मेनी थिंग्स अँड बिल्ड अराउंड अ न्यू स्टोरी इन टर्म्स ऑफ द न्यू इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अँड इन द सेम टाइम स्वदेश दर्शन प्रोजेक्ट विच इज इन्क्लुडिंग द क्रीक दॅट विल स्टार्ट इन.
आंतरराष्ट्रीय योग दिसाची तयारी म्हणून राज्यातल्या सगळ्या शाळांनी 4 जून सावन योग सत्रां सुरू करची अशें राज्य शिक्षण संचालनाचे शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी परिपत्रकावरवीं सगळ्या शाळांक कळीत केला. शाळांनी दर दिसा सकाळी नेमान शिक्षणीक तास सुरू करचे पयलीं उण्यांत उणें अर्दवर योग सराव करचो अशें तांणी मांगला. ही सराव सत्रां 21 जून 2025 पर्यंत चालू उरूंक जाय आनी गरज पडल्यार शाळा वेवस्थापन तातूंत वाड करूंक शकता अशें जिंगडे हांणी म्हळां. योग कार्यावळीचे सगळे फोटो आनी संक्षिप्त नियाळ 25 जून मेरेन राज्य शिक्षण संचालनालयाक धाडून दिवचे अशें ह्या परिपत्रकांत स्पश्ट केला. गोंयांत खुबशा सुवातांनी दडकांनी पावस पडटलो असो अदमास गोंय वेधशाळेन उक्तायला. वराक 40 किलोमिटर वेगान व्हांवपी वाऱ्यांचो वेग 50 किलोमिटर इतलो वाडूं येता अशें गोंय वेधशाळेन कळीत केला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती चंदीगडांतल्या मुल्लानपुरांत जाल्ल्या पहिल्या क्वॉलिफायरांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान पंजाब किंग्स पंगडाक 8 गड्यांनी हारून निमण्या फेरयेंत पावल घाले. पंजाब किंग्स पंगडाचो डाव 14.1 षटकांत 101 धांवडांत सोपिल्लो. आरसीबीन पंजाब पंगडान दिल्ले मोख फकत 10 षटकांतूच पुराय केले. फिलिप सॉल्ट हांणी 56 धांवड्यो केल्यो. आयज एलिमिनेटरच्या खेळांत मुंबय इंडियन्स गुजरात टायटन्स पंगडा 8 खेळटलो. ह्या दोनूय पंगडां मदलो जैतिवंत पंगड 1 जूनाक दुसऱ्या क्वॉलिफायर खेळात पंजाब किंग्स पंगडा 8 खेळटलो. दुसऱ्या क्वॉलिफायर मधलो जैतिवंत पंगड 3 जूनाक अहमदाबादेतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमात जावपी निमण्या खेळात आरसीबी पंगडा 8 खेळटलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.